हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 8:22 मिनट्स मॉर्निंग नंबर 1 मध्य रुद्र है तुमच्या सोबत एंड टाइम हो गया है जानने का क्या हुआ था
आज के दिन इतिहास में
अच्छा दिवशी इतिहासामध्ये बऱ्याच घटना घडामोडी घडलेल्या आहेत. आज 23 मार्च तारीख आहे. अच्छाच दिवशी 1910 एका दिग्गज माणसाचा जन्म झाला होता. स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भाग घेतला असे ज्येष्ठ नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा जन्म आजच्याच दिवशी 1910 झाला होता. आजच्याच दिवशी 1931 क्रांतिकारक सरदार भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही फाशी देण्यात आली होती 1931. आणि ह्या घटनेचे काय पडसाद उमटले होते आपल्या संपूर्ण देशभरात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. खऱ्या अर्थानं या तीनही शहीदांना सलाम करत आणखीन एका दिग्गज माणसाचं दुःखद निधन आजच्याच दिवशी झालं होतं 1959. कादंबरीकार कृष्णाजी महादेव चिपळूणकर यांचं दुःखद निधन आजच्या दिवशी झालं होतं. आजच्याच दिवशी बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता 1980. दीपिका पदुकोण के फादर साहब. सो क्या बात है, व्हेरी गुड. झकास या छान छान गोष्टींनी नटलेला आजचा दिवस आहे. आणि आजच्या दिवसाची स्मृती ठेवणं आपल्या सगळ्यांना अत्यंत क्रमप्राप्त आहे. कारण जसं सांगितलं आजच्याच दिवशी सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग या तिघांनाही फासावर लटकवण्यात आलं होतं. एकूणच या घटनेबद्दल, या घटनेच्या पडसादाबद्दल मॉर्निंग नंबर 1 इन डिटेल बोलायचं आहे. जस्ट स्टे ट्यून्ड. रुद्र आहे तुमच्यासोबत सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर.